आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार, 2 जवानांना वीरमरण। दिल्ली विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर आतिशी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा। देशात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी। आणि 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची 25 सुवर्णपदकांसह एकूण 113 पदकांची कमाई। छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यात झालेल्या चकमकीत किमान 12 नक्षली ठार झाले। यात 2 जवानांना वीरमरण आलं आहे तर 2 जवान जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। नक्षलवाद्यांबरोबरची चकमक अद्याप सुरू आहे। बिजापूर इथल्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात जंगलात सुरक्षा दलानं आज सकाळी शोध मोहीम सुरू केली। ही मोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला। सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं। यात 12 नक्षलवादी ठार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली। या चकमकीत राज्य पोलीस दलाचा 1 कर्मचारी तर स्पेशल टास्क फोर्सचा 1 असे 2 जवान शहीद झाले तर 2 जण जखमी झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली। जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात केरी सेक्टर इथल्या नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न लष्करानं हाणून पाडला। नियंत्रण रेषेजवळ गस्त घालणाऱ्या पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला, त्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं। या परिसराची नाकाबंदी केली असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी आज नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला। नव्या सरकारची स्थापना होईपर्यंत आतिशी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील। दिल्ली विधानसभेच्या काल जाहीर झालेल्या निकालात भाजपने जवळपास 3 दशकानंतर जोरदार पुनरागमन करत 70 पैकी 48 जागांवर विजय मिळवला। आम आदमी पक्षाला 22 जागांवर समाधान मानावं लागलं तर काँग्रेसला भोपळा फोडण्यात अपयश आलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर भाजप सत्तेस्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे। दिल्लीत भाजपाला मिळालेला विजय हे भाजपाच्या डबल इंजिन सरकारवर देशाच्या असलेल्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी काल दिल्ली भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांशी बोलताना दिलं। दरम्यान काल जाहीर झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालात उत्तर प्रदेशातल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे चंद्रभानू पासवान विजयी झाले आहेत तर तामिळनाडूच्या इरोड पूर्व विधानसभा मतदारसंघातून द्रविड मुन्नेत्रम कळगम पक्षाचे चांदीरा कुमार व्ही सी यांनी बाजी मारली आहे। यमुना नदीकाठचा विकास करण्याला आपल्या पक्षाचं प्राधान्य असेल असं आश्वासन भाजपचे नेते आणि दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार परवेश वर्मा यांनी आज दिलं। दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर परमेश वर्मा यांनी मुंडका या मूळ गावी जाऊन त्यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री साहेबसिंह वर्मा यांना आदरांजली वाहिली। त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते। दिल्लीतल्या ग्रामीण भागाकडे राज्य सरकारने प्रचंड दुर्लक्ष केल्याचा आरोपही वर्मा यांनी केला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत। दोन्ही देशांसोबत धोरणात्मक, आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक भागीदारी आणखी बळकट करणं यावर त्यांच्या या दौऱ्यात मुख्य भर असणार आहे। फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्या आमंत्रणावरून प्रधानमंत्री 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान फ्रान्सला भेट देणार आहेत। पॅरिसमध्ये आयोजित AI कृती शिखर परिषदेसह अध्यक्षपद ते भूषवतील। या शिखर परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या व्यवस्थापनाचं भविष्य या विषयावर विविध राष्ट्रांचे नेते चर्चा करणार आहेत। फ्रान्सची भेट आटोपून 12 फेब्रुवारीला प्रधानमंत्री अमेरिकेला रवाना होतील। पहिली जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषद म्हणजेच वेव्ज भारताला आशय निर्मितीचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आणेल असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे। सर्जनशीलतेचे शक्तीपीठ बनण्याच्या दृष्टीनं भारतात पाया रचला जात आहे असं त्यांनी सांगितलं। वेव्ज परिषदेच्या निमित्तानं जगभरातल्या माध्यम क्षेत्रातल्या अव्वल कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनोरंजन विश्वातले दिग्गज, सर्जनशील विचारवंत एकाच व्यासपीठावर येतील असं ते म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वेव्हच्या सल्लागार मंडळाची बैठक घेतली. यावर्षी पहिली वेव्ह्ज परिषद 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत होणार आहे अशी माहिती वैष्णव यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विमा, निवृत्तीवेतन आणि शेअर बाजार हे 3 स्तंभ देशाच्या आर्थिक विकासाचे 3 महत्त्वपूर्ण पैलू असून या माध्यमातून आलेली गुंतवणूक उद्योग व्यवसायांना समृद्ध करू शकते असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं झालेल्या गुंतवणूकदार प्रशिक्षण परिषदेत ते काल बोलत होते. आर्थिक वाढीसाठी आर्थिक साक्षरता महत्त्वाची असून यामध्ये लोकांना जागृत करण्याची आवश्यकता आहे. वित्त पुरवठ्याचे स्रोत आणि तंत्रज्ञानापेक्षाही विश्वासार्हता अधिक महत्त्वाची असते असं गडकरी म्हणाले. मध्य प्रदेशातल्या सतना इथं आज पहाटे झालेल्या 2 वाहनांच्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त मिनी ट्रक भाविकांना प्रयागराज इथं कुंभमेळ्याला घेऊन जात होता. अपघातानंतर सतना चित्रकूट रस्त्यावर बराच काळ वाहतूक कोंडी झाली होती. जखमींवर उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. गुजरातच्या बनसाकांठा जिल्ह्यात वाळू घेऊन जाणारा डंपर अंगावर पडल्यानं 3 महिला आणि 1 लहान मुलाचा मृत्यू झाला. इथं रस्त्याचं काम सुरू असताना एका अरुंद वाटेवरून जाण्याचा प्रयत्नात असलेला डंपर उलटला आणि काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर पडला. यात मृत्युमुखी पडलेल्यांना क्रेन आणि बुलडोझरच्या सहाय्यानं बाहेर काढून रुग्णालयात नेलं, पण तिथं त्यांना मृत घोषित केल्याची माहिती पोलिसांनी दिली. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रानं सर्वाधिक 113 पदकांची कमाई केली आहे. यात 25 सुवर्ण, 42 रौप्य आणि 46 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदतालिकेत 42 सुवर्णपदकांसह सेनादलाचा संघ पहिल्या तर 30 सुवर्णपदकांसह कर्नाटकचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्रानं 3रं स्थान कायम राखलं आहे. यजमान उत्तराखंडचा संघ 14 सुवर्णपदकांसह 6व्या स्थानी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा प्राथमिक परीक्षा 2025 साठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत येत्या 18 फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. याशिवाय अर्जात काही बदल असल्यास त्यास दुरुस्ती करण्याची मुदत 19 ते 25 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. यापूर्वी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी होती. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे दरवर्षी नागरी सेवा परीक्षा प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या 3 टप्प्यात घेतली जाते. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं सुरू असलेल्या 52व्या जागतिक पुस्तक मेळाव्याची आज सांगता होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं होतं. शैक्षणिक पुस्तकांपासून आत्मचरित्र आणि कादंबऱ्या अशी विपुल साहित्य संपदा असलेला हा मेळावा राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि भारत व्यापार प्रोत्साहन संस्थेनं आयोजित केला आहे. या पुस्तक मेळाव्यात पुस्तकप्रेमींना एकाच ठिकाणी जगभरातले विविध प्रकारचं साहित्य उपलब्ध झालं आहे. याशिवाय लेखकांचं चर्चासत्र, पुस्तकांचा लोकार्पण सोहळा, साहित्यिक सत्र आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते. त्रिपुरा सरकारनं काल आगरतळा इथं समारोप झालेल्या 2 दिवसीय डेस्टिनेशन त्रिपुरा बिझनेस कॉन्क्लेव्हमध्ये शिक्षण, आरोग्यसेवा, कृषी आणि आयटी क्षेत्रातील 87 खाजगी गुंतवणूकदारांसोबत 3,700 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या 3 सामन्यांच्या मालिकेतला 2रा सामना आज कटकमध्ये बारबती इथं सुरू आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. मुंबई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत आज प्रार्थना थुंबारे आणि अरियाना हावतोनो यांच्या जोडीचा सामना रशियाच्या अमिना अंशबा आणि एलेना प्रिडनाकिना या जोडीशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार, 2 जवानांना वीरमरण. दिल्ली विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर आतिशी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. देशात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी आणि 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची 25 सुवर्णपदकांसह 113 पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.